नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. देशभरांत काल पारंपारीक तरेन उत्साह आनी उमेदीन दिवाळी मनयली. बऱ्याचो वायटाचेर विजय दर्शोवपी ही परब घरां, देवळां आनी हेर भौशीक सुवातींनी रोशणाय करून मनयली. ह्या निमतान लोकांनी संपत्तीची देवी लक्ष्मीची पुजा केली. कांय जाण आयजूय लक्ष्मीपुजन करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिवाळी निमतान उर्बेभरीत परबी आनी शुभकामना दिल्यो. गोयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी दिवाळीच्या सणाची गोयच्या लोकांक उर्बेभरीत परबी दितना म्हळां की दिवाळी सण उजवाडान काळखाचेर, ज्ञानान अज्ञानाचेर आनी सद्गुणांनी वायटाचेर मेळिल्ल्या जैताचें प्रतीक आसा. गोंया सारख्या विविधताय आनी गतीशील राज्यांत दिवाळीच्या सणा निमतान सगळ्या समाजा मदीं भावपण आनी शांतीकायेची भावना दिसून येता. सगळ्या लोकांक समाजा खातीर सकारात्मक योगदान दिवपाचें आनी गोंय आनी राष्ट्रा खातीर परजळीत आनी शाश्वत फुडार निर्माण करपा खातीर एकवटान काम करपाचो उलो तांणी मारला. गोंयचे मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी समस्त गोंयकारांक दिवाळीची परबी भेटयली. दिवाळी हो उत्साहपूर्ण सण, तो उजवाडान काळखाचेर आनी सद्गुणांनी वायटाचेर मेळिल्ल्या जैताचें प्रतीक जावन आसा. दिवाळीचो उत्सव समाजांत शांतीकाय, भावपण आनी जातीय सलोखो वाडोवपाक लोकांक उर्बा दिता. आमी राज्याच्या कोनशा कोनशाक गिन्यानाचो उजवाड पसरावया. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयचे उद्दिष्ट पुराय करपा खातीर लोकांनी थळावी उत्पादनां खरेदी करपाक प्राधान्य दिवचे आनी राज्याच्या उदरगतीक हातभार लावचो अशें मुख्यमंत्र्यान म्हळां.
नमस्कार. समेस्त गोंयकारांक दिवाळी, लक्ष्मी पुजन, भाऊबीज आनी पाडवो हाज्यो खूब खूब शुभेच्छा. ह्या सगळ्या सणाच्या निमित्तान वोकल फॉर लोकल ही कॅम्पेन याद दवरून स्थानिका कडल्यान खूब मोठ्या प्रमाणांत खरेदी करचे. हे सगळे उत्सव तसे स्वयंपूर्णतेचे उत्सव असा. दिवाळीतलो आकाशकंदील असतो, दिवाळीतली मिठाई असतली, ही सगळी आमच्या स्वयंपूर्ण गोयकारांकडल्यान तुम्ही सगळ्या जणांनी घेऊची हे तुमकां हांव आव्हान करता. ह्या सणाच्या निमित्तान आमचे रिलेशन्स आमच्या सगळ्या लोकांकडे एक खूप लागचे जाता, खूप तेकोनचे जाता. हांव परत एकदा सगळ्यांकडल्यान हो उत्सवाचो क्षण सगळ्या जणांनी आपल्या मदीं सेलिब्रेट करचो आनी ह्या दिवाळीच्या निमित्तान स्वयंपूर्णतेचो नारो हो सगळ्या लोकां पर्यंत पावचो. परत एकदा दिवाळीच्यो उणवणीत परबी.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिवाळीची परब मनोवपाक गोंय आनी कारवार दर्यादेगाचेर आशिल्ल्या INS विक्रांताक भेट दिली आनी नौदळांच्या जवानां वांगडा दिवाळी मनयली. नौदळाच्या जवानांक प्रधानमंत्र्यांनी मिठाई भरयली आनी भारतीय जवानांच्या अद्भूत शौर्याची तोखणाय केली. ऑपरेशन सिंदुरा वेळार तिनूय संरक्षण दळांमधल्या असाधारण समन्वयान पाकिस्तानाक शरणागती पत्करची पडली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां.
भारतीय वायुसेना द्वारा दिखाए गए अद्भुत कौशल ने, भारतीय सेना की जांबाजी ने, तीनों सेनाओं के जबरदस्त समन्वय ने ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान को इतनी जल्दी घुटने टेकने पर मजबूर कर दिया था.
आता हेर देश भारताकडच्यान शस्त्रां खरेदी करपाक सोदता अशें ताणी सांगले.
हमारी ब्रह्मोस और आकाश जैसी मिसाइलों ने ऑपरेशन सिंदूर में भी अपनी क्षमता साबित की है. अब दुनिया के कई देश इन मिसाइलों को खरीदना चाहते हैं. भारत तीनों ही सेनाओं के लिए हथियार और उपकरण एक्सपोर्ट करने की क्षमता बिल्ड कर रहा है.
ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते गोवर्धन असरानी, जांकां मोगान असरानी म्हणून वळखतात, तांकां वयाच्या 84व्या वर्सा दीर्घ दुयेंसान मरण आयले. दनपारा 4च्या सुमाराक तांणी निमणो स्वास घेतलो. शोले फिल्मातल्या जेलराच्या भुमिके खातीर फामाद आशिल्ले असरानी हांणी चुपके चुपके, भूल भुलैया, धमाल आनी बंटी और बबली 2 ह्या सारख्या हिट चित्रपटांतूय काम केले. मूळ राजस्थान जयपूरचे रहिवासी असरानी हांणी भारतीय चित्रपट सृश्टीत उल्लेखनीय प्रवास सुरू करपा आदी तांच्या गावात सेंट झेवियर स्कुलात शिक्षण घेतले. 5 दशकां परस चड काळाच्या कारकिर्दी सयत असरानी हांचे हिंदी चित्रपट सृश्टीत विशेषतः विनोदी शैलीत योगदान भरपूर आनी सखोल आशिले. भारताची 16 वर्सांची तन्वी शर्मा हांणी जागतीक ज्युनियर बॅडमिंटन सर्तीत रुप्या पदक मेळयले. सायना नेहवाल आनी अपर्णा पोपट हाच्या फाटल्यान पदक पटकावपी भारताचे हे तिसरे खेळगडे. पणजे वेळेचेर नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस आनी किमान 25.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात आज गडगड आनी विजेसयत हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबर आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.